नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. निवडणूक आयोग आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत निवडणुकांना प्रोत्साहन देत आहे. आयोगानं निवडणूक यंत्रणा आणि राजकीय पक्षांना मतदार यादी आणि निवडणूक साहित्यासाठी कागदाचा कमीत कमी वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. मतदान मंडळानं ई पुस्तकं आणि ई दस्तऐवजांच्या वापरावर भर दिला आहे. मतदानादरम्यान इलेक्ट्रॉनिक पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. आयोगानं निवडणूक यंत्रणा आणि राजकीय पक्षांना एकेरी वापराचे प्लास्टिक पूर्णपणे टाळण्याचं आवाहन केलं आहे. राजकीय पक्षांना प्रचार कार्यक्रमांसाठी अक्षय ऊर्जा वापरास प्रोत्साहन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे सुमारे 8 लाख नवीन सदस्यांची नोंदणी झाली. यामध्ये 18 ते 25 वर्ष वयोगटातल्या सदस्यांची संख्या लक्षणीय असून महिला सदस्यांची संख्या 2 लाखाहून अधिक आहे. रंगांची उधळण करणारा धुळवडीचा सण आज सर्वत्र हर्षोल्लासात साजरा होत आहे. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा इथं बंजारा समाजाच्या पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे होळी सण साजरा करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यात आमगाव इथं 5100 शेणपोळ्यांनी होळी सजवण्यात आली आणि त्यावर शुद्ध शेणापासून बनवलेल्या आकर्षक सजावटीसह होलिकेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. काल रात्री हा होलिका दहन सोहळा पार पडला. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी काठी संस्थानाचा रजवाडी होळी उत्सव आज मोठ्या उत्साहात पार पडला. आदिवासी बांधवांनी बुधा, बावा आणि मूर्ख्याचा खास पारंपरिक वेश परिधान करून आदिवासी नृत्य सादर केलं. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या लस बनवणाऱ्या कंपनीनं भारतात प्रौढांवर क्षयरोग प्रतिबंधक लसीच्या म्हणजे MTB व्हॅन्सच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. बायोफॅब्री या स्पॅनिश बायोफार्मास्युटिकल कंपनीनं मानवी स्रोताकडून मिळवलेली ही क्षयरोग प्रतिबंधावरील पहिली लस आहे. या चाचण्या बायोफॅब्रिकच्या सहकार्यानं केल्या असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. HIV संक्रमित नसणाऱ्या प्रौढांमध्ये या लसीची मात्रा यापूर्वीच दिली असून MTB व्हॅन्स ही लस सुरक्षित आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी आता HIV बाधित प्रौढांना ही लस देऊन त्याच्या दुसऱ्या टप्प्याचा अभ्यास सुरू करण्यात आला असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. चांद्रयान 3 चंद्रावर ज्या ठिकाणी उतरलं त्याला शिवशक्ती हे नाव देण्याला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारताच्या शिरपेशात मानाचा तुरा खोवला गेला असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या डोंगरकडा नजीक असलेल्या नांदेड ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर भाटेगाव शिवारात संत्रा घेऊन जात असलेल्या ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरात परभणी मार्गावर असलेल्या हळद पावडर कारखान्यात आज पहाटे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत हळद आणि मशिनरी जळून मोठं नुकसान झालं. आग आटोक्यात आणण्यासाठी नांदेड, परभणी, हिंगोली इथल्या अग्निशमक दलास पाचारण करण्यात आलं होतं. या आगीत जवळपास 12 कोटीच्या वर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. होळी सणाच्या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क विभागानं धुळे तालुक्यातल्या आर्णी आणि धनगरवाडी इथल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर छापेमारी करून एकूण 14 हातभट्टी निर्मिती केंद्र उद्ध्वस्त केले. या प्रकरणी एकूण 15 गुन्हे नोंदवण्यात आले असून 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कार्यवाहीमध्ये एकूण 5,29,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जागतिक कबड्डी दिनानिमित्त काल भारतानं एका सामन्यात सर्वाधिक खेळाडूंच्या सहभागाची विक्रमी नोंद केली. वर्ल्ड कबड्डी आणि होलिस्टिक इंटरनॅशनल प्रवासी स्पोर्ट्स असोसिएशन अर्थात हिप्सा या संस्थांनी हा सामना हरियाणात पंचकुला इथं आयोजित केला होता. 3 तास चाललेल्या या सामन्यात 128 खेळाडूंनी भाग घेतला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या पथकाकडून हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांनी या विक्रमाच्या नोंदीचं प्रमाणपत्र स्वीकारलं. लेबनॉनमध्ये झालेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत काल भारताच्या श्रीजा अकुला हिनं महिला एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं. अंतिम फेरीच्या सामन्यात श्रीजा हिनं लक्झेमबर्गच्या सारा नटेसीचा 6-11, 12-10, 11-5, 11-9 असा पराभव केला. मिश्र दुहेरीत भारताच्या पोयमपती वैश्य आणि आकाश पाल या जोडीनं तर पुरुष दुहेरीत मानुष शहा आणि मानव ठक्कर या जोडीनं अजिंक्यपद पटकावलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.